हाय हॅलो नमस्कार, तुम्ही ऐकताय लॉकडाऊनच्या स्टोरी स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट वर
वाट कधी कुणावर काय वेळ येईल सांगता येत नाही रे परमेश्वरा. काय होतो मी आणि आज काय झालो. भिकारी करून ठेवलायस भिकारी. बापानं शेत विकलं म्हणून पोटा पाण्यासाठी मुंबईत आलो होतो. इतकंच नाही तर बायकोलाही आणलं. मिळेल ते काम केलं, झोपडपट्टीत राहिलो, हमाली केली. बायकोने लोकांच्या घरी भांडे घासले, जीवतोड मेहनत केली आणि तेव्हा कुठेही या मुंबईने आम्हाला पोटात घेतलं आणि 4 सुखाचे दिवस आणि 2 आनंदाचे घास दिले. 5 वर्ष होऊन गेले मुंबईत काम करतोय पण कधी कुणासमोर हात पसरला नाही. मेहनत केली आणि वेळ आली तेव्हा उपाशी राहिलो पण सन्मानाने जगलो. जीव जन्माला आली तेव्हापासून बायकोला घरीच आराम कर म्हटलं. तसं मलाही 4 पैसे शिल्लक मिळायला लागले होते. मग कशाला त्या बिचारीची दगदग. सोन्यासारखी बायको माझी. शेत असतं तर मालकीन बनून मिरवली असती, स्वतःच्या शेतात राबली असती. पण काय वेळ आली तिच्यावर. लोकांच्या घरचे भांडे घासून शिव्या खाऊन पार खचली बिचारी. अहो मालक, मुंबईत मरणं सोपंय पण जगणं लई अवघड आहे. मागच्या महिन्यापर्यंत माझी 2 वर्षाची पोरगी आणि 6 महिना चालू असलेली बायको घरात छताखाली शांत पडून होते. पण ते लॉकडाऊन का काय आलं आणि आमच्या आयुष्याची पार माती झाली. इमानदारीनं काम करणारा माणूस मी. 2 दिवस कामावर गेलो नाही तर सगळ्यांना उपाशी झोपावं लागतं. आणि हे लॉकडाऊन तर संपायचं नावच घेत नव्हतं. सरकार सांगून गेलं धान्य मिळेल, डाळ मिळेल, तेल मिळेल. पण राशनच्या दुकानात गेलो तर फक्त 5 किलो तांदूळच भेटले. बाकीचा माल कुठे जातो कळत नाही का आम्हाला. पण गरीब माणूस कुणाचं काय वाकडं करणार. उगाच आपण बोलावं आणि जे भेटतंय तेही बंद होणार म्हणजे पुन्हा पंचायत. माझ्या लेकरानं आणि गरोदर बायकोनं नुसता भात खाऊन 15-20 दिवस काढले. काही दिवस याच्या त्याच्याकडनं उसने पैसे मागून मी त्यांची सोय केली. पण किती दिवस चालणार असं. शेवटी कुणी पैसेही देईना. आयुष्यात पहिल्यांदा शेजारच्या लोकांनी ताटभर जेवण आणून दिलं आणि निर्लज्जासारखं हातपाय सलामत असूनही ते गप आम्हाला खावं लागलं. लई लाज आली, डोळ्यात पाणी आलं. पण काय करू आता, या परिस्थितीला हरलोय मी. चोरीमारी आपल्याला करता येत नाही, त्यामुळे शेवटी जे लोक करतायत तेच मीही करायचं ठरवलं. बायको मुलीला घेऊन गावाचा रस्ता धरला. काही नाही तर तिथे 4-2 महिने खायला मिळेल याची खात्री होती. ना बस चालू ना ट्रेन, पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. गरोदर बायकोला असं 300 किलोमीटर घेऊन जाण्याची वेळ माझ्यावर आली यापेक्षा मोठं दुर्भाग्य नाही हो. ती बिचारी काहीच बोलली नाही. इथे खायलाच नाही भेटणार तर उपाशी मरण्यापेक्षा काहीतरी हालचाल केलेली बरी नाही का. चिमुकली पोर पाठीला बांधून मी 2 गाठोडे हातात घेतले. नको म्हटलं तरी बायकोने 1 थैली घेतलीच. गेल्या काही वर्षात मोठ्या कष्टाने आम्ही कमवलेला हा संसार असाच वरचेवर सोडून आम्ही गावाकडे निघालो. बाहेर आल्यावर कळालं की हे हाल फक्त आमचेच नाही तर आमच्या सारखे हजारो लोकांचे आहेत. आणि ते सुद्धा लोक घरचा रस्ता पायाने तुडवत होते. त्यांची लहान लहान लेकरं पाय भासताय म्हणून रडत होती तर काही चालून चालून दमली होती. कुणाला भूक लागली होती तर कुणाला साधं पाणीही मिळत नव्हतं. लांब लांब पर्यंत पायी चालणारे लोक दिसत होते आणि काही लोक तर बाहेर राज्यात जाण्यासाठी पायी चालले होते. त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा आपलं अंतर कमीच या विचाराने थोडंसं बरं वाटलं. रोडवरून बऱ्याच गाड्या आणि ट्रक जायचे पण कुणीच थांबायचं नाही. कोरोना या रोगाने अशी दहशत निर्माण करून ठेवली आहे की माणसाच्या काळजात दया शिल्लकच राहिली नाही. आमचा प्रवास चालू होता. आम्ही 4-2 तास चालायचो आणि मध्येच एखादा तास आराम करायचो. बायकोची तब्येत नाजूक होती आणि त्यात वर सूर्य आग ओकत होता आणि खाली रोड चटके देत होता. माझी जीव मध्येच भुकेने व्याकुळ व्हायची आणि रडून रडून झोपून जायची. आणि अशा परिस्थितीत माणूस काहीही करायला तयार असतो. रस्त्यात लोक बिस्किट, दूध, भात, पाणी असं काय काय वाटत होते. असं लोकांसमोर हात पसरणं माझ्या स्वाभिमानाचा जीव घेत होता. पण बायको आणि पोरीला उपाशी कसं ठेवणार. अजून किती दिवस लागणार कोणास ठाऊक. खाल्लं नाही तर वाटेत भुकेने मरून जाऊ असेच काहीसे 2-3 दिवस लोटले. आम्ही दिवसभर चालायचो आणि सायंकाळी एखादी जागा पाहून जमिनीवर निश्चित पडायचो. या दरम्यान कसलीच भीती उरली नव्हती कारण आता गमवायला जीवाच्या पलीकडे काहीच शिल्लक नव्हतं. पहाट झाली की पुन्हा प्रवास सुरू. बायको मुलीचा चेहरा दिवसेंदिवस सुकत चालला होता. 5 दिवस झाले मात्र रस्ता काही संपत नव्हता. बायकोची उलट्या मळमळ सतत चालू होती आणि त्यातच जीव तापाने फणफणली. त्या दिवशी आम्ही एका ठिकाणी आराम केला. बायकोलाही आरामाची गरज होती. शेजारच्या मशिदीतून 2 लोकांनी आम्हाला जेवण आणून दिलं. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा प्रवासाला निघालो. उद्यापर्यंत आम्ही आपल्या गावी पोहोचू असं वाटत होतं म्हणून झपझप पाय उचलायचा प्रयत्न करत होतो. तितक्यात अचानक बायको चक्कर येऊन पडली. मला काय करावं सुधरेनाच. नशीब रस्त्यावर एका माणसाने फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवली. पण तुम्ही पाहिलं का, चिमुकली पोर आणि अशा अवस्थेत बायकोला घेऊन निघालो तर कुणी विचारलं सुद्धा नाही हो, आणि आता जागेवर ॲम्ब्युलन्स घेऊन जाण्यासाठी आली. चीव रडायला लागली. मला दरदरून घाम फुटला होता. बायको डोळे उघडेना. दवाखान्यात गेल्यावर आम्हाला बाहेरच थांबवलं. मला दरदरून घाम फुटला होता. हात पाय लटपट कापत होते. जीव आई आई करून त्रासून गेली होती. तासाभराने डॉक्टर आले आणि करुण चेहऱ्याने म्हणाले, तुमच्या बायकोने दम सोडला. हे ऐकून मी खालीच कोसळलो. अरे देवा, हे काय झालं. एक दिवस पाठ राखली असती तर सुखात जगलो असतो रे आम्ही. आत गेलो तर बायको निश्चित पडलेली. थोड्या वेळापूर्वी माझ्या खांद्याला खांदा लावून चालणारी ही बाई आता इथे अशी. माझे डोळे पाण्याने भरले होते. डोकं सुन्न पडलं होतं. त्यावेळी त्या क्षणाला जीव देण्याची इच्छा होत होती. तितक्यात नर्स माझ्या हातावर एक बाळ ठेवून गेली. नशीब किती पांडू असतं पहा. ही बाई जिवंत होती तेव्हा कळा सोसत होती आणि आता गेली म्हणून इला आणि आम्हाला ॲम्ब्युलन्स घरापर्यंत सोडून गेली आहे. या घरापर्यंत येण्याची इतकी मोठी किंमत द्यावी लागेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता.
तुम्ही ही स्टोरी ऐकलीत आरजे प्रसाद यांच्या आवाजात. आमच्या आणखी स्टोरीज ऐकण्यासाठी विजिट करा www.d4mat.in.
पुढच्या एपिसोड मध्ये ऐकाल.
राम राम, कसं काय, बरं आहे ना. तुमच्यासारखाच मी बी घरातच बसून ये. पण निवांत नाही, डोक्यावर कर्जाचं भलं मोठं होतंय बघा. जगाचा पोशिंदा वगैरे ज्या नावांनी ओळखता तोच मी शेतकरी. मी 3 एकर शेतीचा मालक. बायको पोरांसोबत शेतात राबतो. सगळं कसं सुखात चाललं होतं, पण देव जाणो कोणाची नजर लागली आमच्या आनंदाला.
3 एकरातली सगळी मेहनत पाण्यात गेली होती. अर्ध्या एकरात होईल इतका बी उसुरला नव्हता.
आलेल्या पैशात थोडे इकडून तिकडून जमलेले पैसे टाकून 100-200 लोकांना जेवण, 2 दागिने आणि तिकडच्या मंडळींना 4-2 कपडे करून साधंच. पण हौशीत लग्न उरकलं. एक मात्र छाटी ठोक सांगतो, लग्न कसं बी झालं असलं तरी जावाई एक नंबर निघला. पण ऐनवेळी देव कोपलाच. आणि असा कोपला की ना ओला दुष्काळ दिसला ना कोरडा, तरी झळ मात्र आयुष्याला सगळ्यात मोठी लागली. ते लॉकडाऊन काय सुरू झालं.
लवकरच